भाग नऊ. मुसा आणि देवाचे नियम. निर्गमन एकोणीस एक ते पंचवीस चौतीस सत्तावीस ते बत्तीस. इसाकाचे मुलं एक मोठे जात बनली. त्या जातीच्या नावावर इस्रायल देश बनला. मुसा हा इसाकाचा मुलामधून एक होता. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञाचे पालन केले. परमेश्वराने मुसाला पर्वतावर बोलविले, जिथे त्याने त्याच्यासोबत बोलले होते. देवाने मुसाला काही नियम दिले यासाठी की तो देवांना ते लोकांना शिकविल. मुसा पर्वताच्या खाली दगडावर लिहिलेले देवाचे नियम घेऊन आला. परमेश्वराला वाटले की प्रत्येक व्यक्तीचे परमेश्वराच्या नियमाचे पालन करावे.